नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नवी दिल्लीत उद्यापासून सुरू होत असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात आज भारत मंडपम इथं द्विपक्षीय चर्चा सुरू आहे. दोन्ही नेत्यांमध्ये रशिया युक्रेन संघर्ष, पश्चिम आशियातली परिस्थिती, व्यापार संबंध आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य यासह परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होईल अशी शक्यता आहे. या परिषदेसाठी जगभरातले नेते एकत्र येत असून जागतिक कल्याणाचं उद्दिष्ट समोर ठेवून या परिषदेत विविध मुद्द्यांवर सकारात्मक आणि अर्थपूर्ण चर्चा होईल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधून व्यक्त केला आहे. जागतिक तेल पुरवठ्यात यंदा 57 लाख बॅरल्स प्रतिदिन इतकी घट होणार असून तो 10.7 कोटी बॅरल्स प्रतिदिनपर्यंत घसरण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेनं वर्तवली आहे. त्यामुळे आखाती देशांमधून होणारा तेल पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता 2027 पर्यंत पुढे ढकलली गेल्याचं संस्थेनं आपल्या मासिक तेल बाजार अहवालात म्हटलं आहे. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघानं अंतिम सामन्यात स्थान निश्चित केलं आहे. चीनमध्ये मोकी इथं आज झालेल्या उपांत्य सामन्यात त्यांनी मलेशियाचा 3-1 पराभव केला. कर्णधार अनमोल एक्कानं 1 तर सुखविंदरनं 2 गोल केले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 121 अंकांची घसरण झाली आणि तो 74,782 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 80 अंकांची घसरण नोंदवत 23,398 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.